भारतीय शास्त्रीय संगीतात सूर आणि मानवी स्वभाव यांचा खूप घट्ट संबंध आहे. तर या राग मारवाविषयी थोडं सांगायचं आहे. कोमल ऋषभ तीव्र मध्यम असं स्वर वैशिष्ट्य आहे याचं. सायंकाळी गायला जातो. या रागाच्या उत्पत्तीबद्दल एक कथा आहे, ती थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. म्हणजे त्या रागाच्या रसाचा तुम्हाला परिपूर्ण आनंद घेता येईल. या रागाची निर्मिती साक्षात भगवान श्री कृष्णांनी केलेली आहे. त्याची कथा अशी आहे की भगवानांना एक शाप मिळालेला असतो की तुमची यादवी ही सगळी नष्ट होणार आहे, आणि त्याप्रमाणे ती होते. सगळे यादव जे त्यांचे सखे असतात, ज्यांच्याबरोबर ते खेळलेले असतात, ते एके दिवशी त्या शापाच्या प्रभावामुळे एकमेकात दुष्ट वैरता निर्माण होऊन सगळी नष्ट होते. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा सगळं कर्म करून येतात आणि त्या सगळ्यांना भेटायला जातात, तेव्हा नगरीमध्ये सगळीकडे बघतात तर एकही यादव शिल्लक राहिलेला नसतो. प्रत्येक घराघरात आक्रोश, शोक आणि दुःख एवढंच त्यांना बघायला मिळतं. प्रत्येक गल्ली गल्लीत जातात, तिथेही त्यांना एकही यादव भेटत नाही. त्यामुळे त्यांचं मन खूप उदास होतं, दुःखद होतं, करुण होतं, आणि शांत गंभीरपणे ते चालत राहतात, दिवसभर चालतात आणि दुःखाने भरून ते संध्याकाळी चालत चालत एका नदी किनारी येतात आणि वृक्षाच्या खाली बसतात. अंतर्मुख होतात, गंभीर होतात, आणि त्यावेळेला सहज त्यांच्या हातात बासरी येते आणि दिवसभराचं जे सगळं पाहिलेलं दुःख असतं ते त्या बासरीतनं ते सगळं व्यक्त करतात. आणि तेव्हा जे सूर निर्माण झाले, त्यातनं जे राग निर्माण झाले, त्यातला हा एक मारवा आणि दुसरा स्त्री. सर्वसाधारणपणे आपल्या रोजच्या जीवनात असं असतं की संध्याकाळचा वेळ हा असाच असतो. सकाळी आपण उत्साहाने उठतो, आपल्या नित्यकर्माला लागतो, ऑफिसमध्ये जातो, आपली सगळी कामं करतो. संध्याकाळी येताना नाही म्हणलं तरी थोडी इफिशियन्सी डाऊन असते. मन कुठेतरी निराश नाही म्हणता येणार, पण गंभीर झालेलं असतं. तेवढा उत्साह नसतो, शांतता असते. जर काही एखादी विचित्र घटना घडली असेल तर दुःखदही असते. सायंकाळचा काळ हा साधारण असाच असतो. तर त्याला पोषक हे मारव्या रागाचे सूर आहेत. ईश्वरी कृपा आहे, स्वामीजींची आशीर्वाद आहेत, तुम्हा सर्व सद्भक्तांच्या शुभेच्छा आहेत. माझ्यासारखा एक शूद्रवादक आज मी त्या मारव्याचे थोडे सूर बासरीवादनात मी सादरीकरण करणार आहे. त्याचा आनंद जरूर घ्या. प्रचिती आली तर स्फूर्तपणे दाद द्या. ही नम्र विनंती.